नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता पुरवी तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात 2024 वर्षाचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार भेटयले. भूविज्ञान मळावेलो हो सगळ्यात पोरणो आणि प्रतिष्ठेचो पुरस्कार ह्या मळार तज्ञांच्या वचनबद्धतायेचो आणि उत्कृष्टतायेचो भोवमान करपा खातीर दितात. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपतींनी सांगले की
सायंटिस्ट की भूमिका केवल खनन तक सीमित नाही होना चाहिए. खनन के जियो इन्वायरमेंटल सस्टेनेबिलिटी पर पड़ने वाले प्रभावों पर भी आपको उचित ध्यान देना होगा. ऐसे टेक्नोलॉजी विकसित करने और उपयोग में लाने की आवश्यकता है जिससे खनिज उत्पादों में वैल्यू एडिशन हो एवं वेस्टेज कम से कम हो. ये सस्टेनेबल मिनरल डेवलपमेंट के लिए बहुत जरूरी है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी मुख्यमंत्री महिला रोजगार येवजण चालीक लायली. स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संदावरवी बायलांक सशक्तीकरणाक चालना दिवप हो या येवजणेचो हेत आसा असे ताणी म्हणला.
नवरात्रि के इस पावन पर्व में आप सबके आशीर्वाद हम सबके लिए एक बहुत बड़ी शक्ति. मैं आज आपका हृदय से आभार व्यक्त करता हूं और आज से मुख्यमंत्री महिला रोजगार योजना शुरू की जा रही. इस योजना से अब तक 75 लाख बहनें जुड़ चुकी. अभी एक साथ इन सभी 75 लाख बहनों के बैंक अकाउंट में 10,000 रुपए भेजे गए हैं.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी वर्ष 2047 मेरेन विकसित भारताचे सपन साकार करपा खातीर सरकार सुदारणा कामगिरी आणि परिवर्तनाच्या दिकेन वावुरता असे म्हणला. दर्यावेल्या मळार तारवटी आणि कर्मचाऱ्यांची पुरवण करपी पहिल्या 3 देशात भारताचो आसपाव आसा. तशेच जहाज येरादारीच्या मुळाव्या साधन सुविधा मंदी केल्ल्या व्हड सुदारणा कारणान अंतर्गत व्यापारात खूप वाढ झाल्या असे ताणी मुखार म्हणला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज अस्तंत बंगालातल्या लोकांनी सुरक्षित शांत आणि समृद्ध राज्य उभारपाच्या दिकेन परिवर्तना खातीर वावुरचे असो उलो मारलो. ताणी आयज कोलकाताच्या दुर्गा पूजा पंडालाक भेट दिली. तशेच व्हड समाज सुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज नवी दिल्लीत रशियाचे उपप्रधानमंत्री दिमित्री पात्रुशेव वांगडा बसका घेतली. हे बसकेत दोनूय फुडाऱ्यांनी शेती आणि अन्न सुरक्षा मळार परस्पर सहकार्याचेर भासाभास केली. मजगती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 21वो हप्तो जारी करतना सांगले.
हमारे बाढ़ पीड़ित 3 प्रांत पंजाब, उत्तराखंड और हिमाचल प्रदेश के किसानों को पीएम किसान सम्मान निधि की 21वीं जो किस्त है वो हम पहले जारी कर रहे हैं ताकि बाढ़ के संकट से निपटने में उनको मदद मिले. मैं तीनों प्रदेश के 27 लाख से अधिक लाभार्थी किसानों को 540 करोड़ रुपए से अधिक की राशि यहाँ वितरित करने की घोषणा करता हूँ.
भारतीय वायुदळान आयज चंदीगडात 6 दशकावयर समर्पित देशसेवे उपरांत MiG-21 झुजारी विमानांक निरोप दिलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण उलयतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां.
21 अनेक वीरतापूर्ण कृत्यों का साक्षी रहा है. 1971 के वार से लेकर कारगिल के युद्ध तक या फिर बालाकोट एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक ऐसा कोई क्षण नहीं रहा जब MiG-21 ने हमारी आर्म फोर्सेस को जबरदस्त मजबूती न प्रदान की हो. हर बार MiG-21 ने तिरंगे का सम्मान बढ़ाया है.
नवी दिल्लीत झाल्या वर्ल्ड फूड इंडिया शिखर सभेत 1 लाख कोटी रुपया परस चढ मोलाच्या समजिकायेच्या कबलाती झाल्यात अशी माहिती अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांणी दिली. हाका लागून देशभरात 9 लाख रोजगाराची संद निर्माण जातली आणि ह्या प्रक्रिया मळावेल्या बऱ्या पद्धती प्रदर्शन करपा खातीर एक माची मेळटली. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी आयज नवी दिल्लीत FSSAI ग्लोबल फूड रेग्युलेटर समिटच्या 3रा आवृत्तीच्या उक्तावण वेळार सांगले.
द ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट हायलाइट्स अवर कमिटमेंट टू नर्चर इंटरनॅशनल डायलॉग अँड रेग्युलेटरी इनोव्हेशन. दिस समिट सर्व्हस एज अ व्हायटल प्लॅटफॉर्म टू डीपन अवर कलेक्टिव्ह कमिटमेंट टू फूड सेफ्टी and enhance global cooperation and ensure that our food systems are safe, resilient and inclusive.
भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, कोकण आणि गोयातल्या काय सुवातींनी चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि आशिया कप क्रिकेट सर्तीत आयज सांजे 8 वरांचेर सुपर 4 खेळात भारत श्रीलंके आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.